लुकाचे सुवर्तमान याचा 16 अध्याय. येशूने त्याच्या शिष्यांना एक दाखला सांगितला. कोणी एक श्रीमंत मनुष्य असून त्याचा एक कारभारी होता. हा कारभारी तुमचे पैसे उधळतो अशी तक्रार त्या श्रीमंत मनुष्याकडे करण्यात आली. म्हणून त्या श्रीमंत मनुष्याने कारभाऱ्याला आत बोलावून म्हटले, तुझ्याविषयी मी हे काय ऐकत आहे, तर आता तुझ्या कारभाऱ्याचा हिशोब दे, कारण यापुढे तुला कारभार पाळावायचा नाही. तेव्हा कारभारी स्वतःशी म्हणाला, माझे मालक माझे कारभाऱ्याचे काम काढून घेत आहेत, तर मी आता काय करू. शेतात कष्ट करणे एवढे बळ माझ्या अंगात नाही. भीक मागण्याची मला लाज वाटते. मला कारभाऱ्याच्या कामावरून ते काढून टाकतील तरीही लोकांनी मला त्याच्या घरात घ्यावे यासाठी मी काय करावे हे मला माहिती आहे. मग कारभाऱ्याने त्याच्या मालकाच्या प्रत्येक कर्जदाराला बोलावले व पहिल्याला तो म्हणाला, तू माझ्या मालकाकडून किती कर्ज घेतले आहे जे तुला फेडायचे आहे. तो म्हणाला, 3000 लिटर तेल. त्याने त्यास म्हटले, ही तुझी हिशोबाची वही घे आणि लवकर बसून यावर 1500 मांड. नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे. तो म्हणाला, 20000 किलो गहू. तो त्यास म्हणाला, ही तुझी हिशोबाची वही घे व 16000 मांड. अन्याय कारभाराने शहाणपण केले यावरून धन्याने त्याची वाहवाह केली, कारण ह्या युगाचे लोक आपल्या सारख्याविषयी प्रकाशाच्या लोकापेक्षा शहाणे असतात. मी तुम्हास सांगतो, तुमच्यासाठी तुमच्या आणि तिच्या धनाने मित्र मिळवा ह्यासाठी की जेव्हा हे धन संपेल तेव्हा त्यांनी तुम्हास सार्वकालिक वस्तीत घ्यावे. एखाद्यावर थोडासा विश्वास टाकणे शक्य असेल तर त्याच्यावर जास्त विश्वास टाकणे शक्य आहे. व जो कोणी थोड्या गोष्टीविषयी अन्यायी आहे तो जास्त गोष्टीविषयी अन्यायी राहील. म्हणून जर तुम्ही अनितिकारक धनाविषयी विश्वासू नाही तर मग खऱ्या धनाविषयी तुमच्यावर कोण विश्वास ठेवील. जे दुसऱ्याचे आहे त्याविषयी तुम्ही विश्वासू नसाल तर जे तुमचे आहे ते तुम्हास कोण देईल. कोणत्याही नौकराला दोन मालकाची सेवा करता येत नाही. एकाचा तो राग करील व दुसऱ्यावर तो प्रीती करील, किंवा एकाला तो धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानेन. तुम्ही एकाच वेळी देवाची व पैशाची सेवा करू शकत नाही. मग ते परुषी धनाचे लोभी होते. त्यांनी हे सर्व ऐकले व त्यांनी येशूचा तिरस्कार केला. येशू त्यांना म्हणाला, तुम्ही स्वतःला लोकांसमोर नीतिमान म्हणून मिरवता, पण देव तुमची अंतकरणे ओळखतो. जे लोकास त्याच्या दृष्टीस महान वाटते ते देवाच्या नजरेमध्ये अमंगळ आहे. युहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्ट हे होते आणि तेव्हापासून देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवली जात आहे व प्रत्येक जण त्यामध्ये शिरण्याच्या जोराने प्रयत्न करीत आहे. नियमशास्त्राचाही एकही काना किंवा मात्रा नाहीसा होण्यापेक्षा आकाश व पृथ्वीचे नाहीसे होणे सोपे आहे. जो कोणी आपल्या पत्नीला सोडून देतो व दुसरी बरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो, आणि जो कोणी पतीने सोडून दिलेल्या स्त्रीसोबत लग्न करतो तो व्यभिचार करतो. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळे आणि महागडे खादीचे कपडे घालीत असे. प्रत्येक दिवस तो येशू आरामात घालवीत असे. त्याच्या फाटकाजवळ लाजर नावाचा एक गरीब मनुष्य पडून होता आणि त्याच्या अंगावर फोडे आलेले होते. त्या श्रीमंत मनुष्याच्या जेवणाच्या टेबलावरून जे काही खाली पडेल ते तरी आपल्याला खायला मिळेल अशी तो अपेक्षा करत असे. याशिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत. मग असे झाले की तो गरीब मनुष्य मरण पावला व देवदूतांनी त्यास आब्रामाच्या उराशी नेऊन ठेवले. नंतर श्रीमंत मनुष्यही मरण पावला व त्यास पुरले गेले. श्रीमंत मनुष्य मृत लोकात यातना भोगीत होता. तिथून त्याने वर पाहिले व दूरवर असलेल्या आब्रामाला आणि लाजराला त्याच्या बाजूला पाहिले. तो ओरडून म्हणाला, हे पित्या आब्रामा, माझ्यावर दया कर आणि लाजराला पाठव यासाठी की तो बोटाचे टोक पाण्यात बुडून माझी जीभ थंड करील, कारण ह्या आगीमध्ये मी भयंकर दुःख सहन करीत आहे. परंतु आब्राम म्हणाला, माझ्या मुला, ध्यानात घे की तुझ्या जीवनात जशा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या तशा लाजराला वाईट गोष्टी मिळाल्या, पण आता त्यास आराम मिळत आहे व तू दुःखात आहेस. आणि या सगळ्याशिवाय तुमच्या व आमच्यामध्ये एक मोठी दरी ठेवलेली आहे यासाठी की येथून तुमच्याकडे कोणाला जाता येणार नाही व तुमच्याकडून कोणालाही आमच्याकडे येता येणार नाही. तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, मग तुला मी विनंती करतो की पित्या लाजराला माझ्या वडिलांच्या घरी पाठव. लाजराला माझ्या 5 भावाकडे जाऊन त्यांना सावध करून दे, म्हणजे ते तरी या दुःखाच्या ठिकाणी येणार नाहीत. पण आब्राम म्हणाला, तुझ्या भावाजवळ मोशे आणि संदेष्टे आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे. तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, नाही हे पित्या आब्रामा, मरण पावलेल्या मधून कोणी माझ्या भावाकडे गेला तर ते पश्चाताप करतील. आब्राम त्यास म्हणाला, जर ते मोशेचे आणि संदेष्टेचे ऐकत नाहीत तर मरण पावलेल्यातून जर कोणी उठला तर त्याची खात्री होणार नाही.